सर्वांना भक्तिपूर्ण नमस्कार. आजच्या भक्ती सत्संगाला आरंभ करण्यापूर्वी आज वातावरणामध्ये काय जाणवत आहे याची आपण सर्वांनी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करूया. भक्ती सत्संगाचा आरंभ होता क्षणी वातावरणात दैवी परिवर्तन होऊ लागले आहे. आज आपल्याला अंतरातून कोणाचे स्मरण होत आहे? आपले अंतकरण आपल्या प्राणप्रिय गुरुदेवांशिवाय आणखी कोणाचे स्मरण करणार? अर्थातच आपल्याला परमप्रिय असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अत्यंत भक्तिभावाने स्मरण होत आहे. आज गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत आहे. साक्षात गुरुदेवांचे, गुरुदेवांच्या दिव्य लीलांचे आज आपल्याला स्मरण होत आहे. आणि आजचे वातावरण पूर्णतः गुरुतत्वाने भारित झाले आहे. आज या सत्संगात गुरुतत्व प्रचंड प्रमाणात आपल्यासाठी कार्यरत झाले आहे. यावरून आपल्याला लक्षात येत आहे की आजचा भक्ती सत्संग पूर्णपणे गुरुमय करणारा, गुरुतत्वाच्या चैतन्यात चिंब भिजवणारा असणार आहे. अशा गुरुमय सत्संगाला आपण सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चैतन्यदायी चरणी प्रार्थना करून आरंभ करूया. हे गुरु नारायण, आज साक्षात आपण आम्हा सर्वांना गुरुमय करणार आहात. त्यासाठी आम्हाला आमचे मन पूर्णतः आपल्या श्रीचरणी सोपवता येऊ द्या. आपली दिव्य अवतारी चरित्र गाथा आमच्या अंतर्मनावर बिंबू द्या. हे गुरुनाथा, आपण साक्षात ब्रह्मरूप आहात, आनंदरूप आहात. आपल्या श्री चरणांचीच परमसुखाची म्हणजेच परमानंदाची प्राप्ती होते. आपण साक्षात शाश्वत ज्ञानाचे मूर्तिमंत रूप आहात गुरुनाथा. माया आणि ब्रह्म, सुख आणि दुःख या द्वंद्वाच्या पलीकडे आहात. भाव भावनांच्याही पलीकडे आहात. सत्व रज आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहात. हे गुरुनाथा, हे विश्वात्मने, आपण आकाशा समान विशाल आहात, व्यापक आहात. सर्वत्र आणि सदैव प्रत्येक क्षणाचे साक्षीदार आहात. आपण नित्य आणि चिरंतन आहात, अविनाशी आहात, अत्यंत निर्मळ आणि स्थिर आहात. साक्षात परब्रह्म तत्व ज्यांच्या ठाई वास करते अशा हे सच्चिदानंद स्वरूप गुरुनाथा, आपल्याला आमचा भावपूर्ण नमस्कार असो. श्री गुरु स्तुती रूपी हे भक्ती नमन पुष्प अलगतपणे त्यांच्या श्रीचरणी समर्पित होत आहे. आत्ता आपण भक्तिपूर्ण श्लोकाच्या माध्यमातून श्री गुरूंचे अनन्य भावे स्तुतिगान करूया. श्लोकातील प्रत्येक शब्द अंतरात अनुभवया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुमय होण्यासाठी आलेल्या आपणा सर्व गुरुभक्तांना माझा अत्यंत भक्तिपूर्ण नमस्कार। गेल्या काही वर्षांपासून आपण सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्री गुरूंची जन्मतिथी श्री गुरूंचा जन्मोत्सव म्हणून अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत आहोत। खरं तर परमपूज्य गुरुदेवांना स्वतःचा वाढदिवस साजरा करावा, स्वतःचा उत्सव साजरा करावा असे कधीच वाटत नाही। त्यामुळे त्यांच्या वयाच्या 73व्या वर्षापर्यंत गुरुदेवांनी साधकांना स्वतःचा कोणताच उत्सव करू दिला नाही, परंतु साधक मात्र गुरुदेवांच्या जन्मतिथीला आठवणीने त्यांचे स्मरण करत, कोणी श्री गुरूंची भक्तिभावे मानसपूजा करीत, कोणी आपल्या घरातच श्री गुरूंच्या छायाचित्रापुढे गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवी, अशा विविध प्रकारे आपली भक्ती अर्पण करून श्री गुरूंच्या वाढदिवसाचा उत्सव सूक्ष्मातून पण आपल्या अंतरातच साजरा करत असत। श्री गुरूंच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला उत्सव करता यावा अशी इच्छा मात्र प्रत्येकच साधकाच्या मनात सदैव असे। साधकांच्या अंतरीची ही भक्तिपूर्ण इच्छा जाणून सप्तर्षींनी गेल्या काही वर्षांपासून श्री गुरूंच्या जन्मोत्सवाचे विविध सोहळे साजरे करून घेतले। आपण सर्वांनी लक्षात घेऊया, श्री गुरूंचा जन्मोत्सव हा काही केवळ एक बाह्य उत्सव नाही, तर साधकांच्या अंतरात त्यांच्या हृदय मंदिरात श्री गुरूंप्रतीच्या अत्यंत भक्तिप्रेमाने आणि आनंदाने साजरा करायचा भक्तिमय उत्सव आहे। आतापर्यंत श्री गुरूंच्या साजऱ्या झालेल्या अनेक जन्मोत्सवांच्या स्मृतींना उजाळा देत आपण सर्वांनी आपल्या हृदय गाभाऱ्यात श्री गुरूंचे भक्ती अर्चन करूया। हृदयाच्या अत्यंत भक्तिमय स्थितीत आपण यावर्षी श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे, त्यासाठी आत्तापासूनच आपण आपल्या मनाला अधिकाधिक भावमय स्थितीमध्ये भक्तिमय स्थितीमध्ये नेऊया। या भक्ती सत्संगाच्या माध्यमातून साक्षात परब्रह्म स्वरूप आपल्या श्री गुरूंचे महात्म्य आपल्या अंतर्मनावर कोरून क्षणोक्षणी त्यांच्या स्मरणामध्ये तल्लीन होऊया। जो जीव गुरुप्राप्ती होऊनही त्यांचे महत्त्व जाणत नाही, तो पाण्याने भरलेल्या सरोवराजवळ असूनही तहानलेला समजावा। घरात धान्य असूनही भुकेला समजावा आणि कल्पवृक्षाजवळ असूनही दरिद्री समजावा असे धर्मशास्त्रांमध्ये म्हटले आहे। म्हणून आपल्याला या कलियुगात लाभलेल्या साक्षात श्री गुरूंचे महात्म्य काय आहे ते आपण आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया। आपल्या धर्मसाहित्यामध्ये धर्मग्रंथांमध्ये गुरूंची स्तुती करणारे अत्यंत सुंदर श्लोक आणि मंत्र आहेत, त्याद्वारे गुरु महिमा वर्णिलेला आहे। त्या मंत्रांचा अर्थ समजून घेऊन त्याद्वारे आपण आपल्या प्राणप्रिय गुरु रायांची स्तुती करूया, जे ज्ञानदाता आणि भक्तिदाता आहेत अशा गुरुदेवांची अत्यंत भक्तिभावे स्तुती करूया आणि गुरुमहिमा जाणूया. ही स्तुती ऐकताना आपण सर्वांनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण करून त्यांची स्तुती करत आहोत असा भाव ठेवूया. गाय जर दुभती नसेल, दूध देणारी नसेल, तर तिला गाय म्हणणे शोभत नाही. वेलीवरती फुले उमलत नसतील तर त्या वेलीला शोभा नाही. कमळांशिवाय जलाशयाला शोभा येत नाही आणि नगरजनांशिवाय नगरीला शोभा येत नाही. ती नगरी उजाड वाटते. त्याचप्रमाणे गुरूंशिवाय शिष्याला, ज्ञानी व्यक्तीला पूर्णता येत नाही. येथे आपल्याला गुरु महात्म्य लक्षात येते. खरेच आपल्या जीवनात गुरुदेव आले नसते तर आपल्या जीवनाला काय अर्थ राहिला असता? आपले जीवनही उजाड झाले असते. मात्र श्री गुरुनी आपल्या जीवनात प्रवेश करून आपल्या जीवनाला खरा अर्थ प्रदान केला आहे. वसंत ऋतूतील सृष्टीप्रमाणे आपले मन पल्लवित झाले आहे, प्रफुल्लित झाले आहे. वर्षा ऋतूतील आनंददायी पावसाच्या धारांप्रमाणे आपले जीवनही गुरुभक्तीच्या आणि गुरुप्रीतीच्या आनंदधारांमध्ये चिंबचिंब भिजले आहे. आनंदाने थुई थुई नाचू लागले आहे. खरंच गुरुदेव आपल्या जीवनात आले. आत्ता आपल्याला आणखी काय हवे? धर्मशास्त्र सांगते की गुरुनी शिष्याला केवळ एखाद्या अक्षराचे जरी ज्ञान दिले तरी त्याचे मोल शिष्य चुकवू शकत नाही. कारण पृथ्वी तलावर असे काहीच नाही जे देऊन शिष्य गुरूंच्या ऋणातून मुक्त होऊ शकेल. आपल्याला तर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवानी साक्षात आत्मोद्धार करणारी जन्म मृत्यू चक्ररूपी घोर पाशातून मुक्त करणारी साधना शिकवली आहे. मग अशा श्री गुरूंचे आपल्यावर केवढे ऋण आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ते ऋण आपण कसे फेडू शकणार? खरेच त्यासाठी आपण असमर्थ आहोत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवानी साधकांच्या समस्त बाधा, संकटे, अडचणी आणि त्यामुळे निर्माण होणारे दुःख यांचे हरण केले आहे. त्यामुळे ते आपल्यासाठी साक्षात संकट हरण आहेत. आणि एवढेच नव्हे तर गुरुदेवानी या सर्वांतून आपले रक्षण करून आपल्यावर अपार प्रीती करून आपल्या प्रीती छायेमध्ये साधकांना ठेवून साधकांचे चित्तहरणही केले आहे. आपल्या अपार प्रीतीने साधकांना आपलेसे करून घेतले आहे. अशा चित्तहारी मनोहारी श्री गुरूंचे आत्ता आपण सर्वांनी भक्तिभावे स्मरण करूया आणि त्यांच्या त्या मनोहर रूपाची भक्तिभावे स्तुती करूया. श्री गुरूंचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचे स्थान म्हणजे आपले हृदय आहे. या हृदयामध्ये आपण आत्तापर्यंत साठवलेली श्री गुरूंची विविध रूपे पुन्हा एक वार अनुभवत त्यांची भक्ती अर्चना करूया. सर्वांनी डोळे मिटूया. श्री गुरूंचे भक्तिपूर्ण स्मरण करूया. हृदयांतरी असलेले श्री गुरूंचे अस्तित्व अनुभवण्यासाठी आपले मन अत्यंत व्याकुळ झाले आहे. त्यामुळे गुरुस्मरण करताच मन निमिषार्धात भावस्थितीत गेले आहे. श्री गुरूंच्या अत्यंत मनोहर चित्तवेधक रूपाचे दर्शन आपल्याला होऊ लागले आहे. आपल्या हृदय मंदिरातील सिंहासनावर ते विराजमान आहेत. शुभ्र पांढरा सदरा आणि पायजमा घातलेले ते साजिरे रूप मनाला अत्यंत शांती प्रदान करत आहे. त्यांचे ते नयनांतून प्रीती प्रक्षेपित करणारे वात्सल्ययुक्त स्मित आपल्या मनाला अधिकच आकर्षून घेत आहे. आपल्या मनाची प्रसन्नता वाढवत आहे. अशा श्री गुरूंच्या चरणी शतशा नतमस्तक होत असताना आपण पूर्णपणे त्यांच्या त्या दिव्य रूपात हरवून गेलो आहोत. हृदय सिंहासनावर आरूढ श्री गुरूंचे दर्शन घेताना आपल्याला काय जाणवत आहे? तर गुरुदेवांचे सिंहासन हे नुसते सिंहासन नसून ते प्रत्यक्ष राजसिंहासन आहे. राजसिंहासनावर आरूढ असलेले गुरुदेव आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या हातामध्ये कोदंड धनुष्य आणि पाठीवर अक्षय भाता आहे. रामराज्य संस्थापक आणि एकबाणी श्री रामचंद्रांच्या रूपातील श्री गुरूंचे दर्शन घेताना अंतरात पुष्कळ कृतज्ञता भाव दाटून आला आहे. त्या कृतज्ञता भावात गुरु चरणांवर मस्तक टेकत असतानाच आकस्मिकपणे मधुर वेणूनाद आपल्या कानी येऊ लागला आहे. वेणूच्या त्या मधुर स्वरांकडे आपले मन खेचले जात आहे. हे मधुर स्वर कोठून येत आहे? या विचाराने श्री गुरु चरणांवरील मस्तक आपण अलगदपणे उचलले आहे. हळूहळू वर पाहताना आपल्याला लक्षात आले की रामरूपातील गुरुदेवांच्या ठिकाणी साक्षात श्री कृष्ण विराजमान असल्याचे दिसत आहे. गुरुदेवांचे श्री कृष्ण स्वरूपात दर्शन घडत असताना आता आपल्याला लक्षात येत आहे गुरुदेवांमधील श्री कृष्ण स्वरूपाची प्रचिती देण्यासाठीच हा मधुर वेणूनाद होऊ लागला आहे. शंख चक्रधारी श्री कृष्ण रूप आज गुरुदेवांच्या रूपात आपल्या समोर उभे ठाकले आहे. त्यांच्या दर्शनाने आपल्याला पुष्कळ आनंद होत आहे. श्रीकृष्ण स्वरूप गुरूंच्या त्या दर्शन रंगी आपण रंगून गेलो आहोत. श्री गुरूंचे हे श्रीकृष्ण रूप डोळ्यात साठवून त्यांच्या चरणी नमन करत आहोत. आपल्या लक्षात येत आहे की गुरुदेवांचे हे श्रीकृष्ण रूपही पालटत आहे. आता श्री गुरूंचे हे कोणत्या रूपातील दर्शन आहे आणि म्हणून आपण उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत आहोत. तर आपल्याला दिसत आहे की चंदनी रंगाचे रेशमी सोवळे खांद्यावरून पुढे आलेले निळसर आकाशी रंगाचे उपरणे आणि कटीभोवतीचा गुलाबी शेला अशी वेशभूषा केलेले श्री गुरूंचे दिव्य दर्शन आपल्याला होत आहे. शिरावर मुकुट, गळ्यात मोगऱ्याचा फुलांचा एक हार आणि गुलाब पुष्पांचा दुसरा हारही शोभून दिसत आहे. त्यांचे ते मनोहर रूप पाहताना आपले मन हरखून गेले आहे. हे तर श्री गुरूंचे दत्तरूप आहे. श्री गुरूंमध्येच ब्रह्मा विष्णू महेश अशी सारी देवता तत्वे सामावली असल्यानेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे साक्षात दत्तगुरु आहेत. श्री गुरूंचे दत्तरूप आपण अनुभवत आहोत. तोच त्यांच्या चंदनी सोवळ्याचा रंग पालटत असल्याचे आपल्याला जाणवत आहे. काय होत आहे हे कळण्याच्या आतच जांभळ्या रंगाचे सोवळे अर्थात जांभळा कद दिसू लागला आहे. आत्ता आपण मान वर करून पाहत आहोत तर श्री गुरूंचे पद्मधारी सत्यनारायण रूप आपल्याला उभे असलेले दिसत आहे. श्री गुरुंनी आपल्याला सत्यनारायण रूपातही दर्शन दिले. याविषयी आपल्याला अत्यंत कृतज्ञता वाटत आहे. कलियुगात भक्तांवर शीघ्र प्रसन्न होणाऱ्या या सत्यनारायण रूपाच्या चरणी आपण शरणागतीने झुकलो आहोत. श्री गुरूंच्या विविध अवतारी रूपांचे दिव्य दर्शन घेताना आणि ते तेज डोळ्यात साठवताना आपले डोळे कृतज्ञतेने मिटत आहे. डोळे मिटता मिटता पुन्हा आपल्याला समोरच्या दृश्यात काही परिवर्तन होत असल्याचे दिसत आहे. साक्षात श्री गुरु आत्ता आपल्याला कोणत्या रूपात दर्शन देत आहे तर आत्ता गुरुदेव रथारूढ रूपात दर्शन देत आहेत. यावेळी आपल्याला ब्रह्मोत्सवाचे स्मरण होऊ लागले आहे. साक्षात रविराज भगवान सूर्य क्षितिजाच्या उतरंडीवरून उतरत आहे. संध्या शायांच्या साक्षीने तिन्ही सांजेच्या वेळी रथारूढ झालेले श्री विष्णू स्वरूप गुरुदेव समस्त साधकांना दर्शन देत आहे. सर्वांवरून त्यांची ती वात्सल्यमय दृष्टी फिरत आहे. साधकांना चैतन्य, शक्ती आणि आनंद प्रदान करत आहेत. साधकांचे जीवन कृतार्थ करत आहेत. खरच कितीही गुरूंची महान लीला. श्री गुरूंची ती दर्शन लीला कृतार्थ भावाने अनुभवताना डोळ्याची पापणी लवते ना लवते तो समोर काय दिसत आहे. आत्तापर्यंत ज्यांनी आपल्याला विविध अवतारी रूपांमध्ये दर्शन दिले ते गुरुदेव आत्ता आपल्याला मूळ आदि नारायण रूपात दर्शन देत आहेत. शांत, निर्मळ आणि निळसर भासणारा क्षीरसागर आणि त्यात शेषशय्येवर पहुडलेल्या रूपातील श्री गुरूंचे दर्शन आपल्याला घडत आहे. गुरुदेवांच्या या आदि नारायण रूपाच्या चरणी आपण सर्वांनी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. अशा परम परात्पर श्री गुरूंच्या अद्वितीय अशा कार्याची महती काय वर्णावी या विचाराने आपल्या अंतःकरणात कृतज्ञतेचा सागर उचंबळून आला आहे. आपल्या देहांवरील रोमांचांद्वारे आणि नेत्रांवाटे ती कृतज्ञता ओसंडून वाहत आहे. आपल्याला चिंब भिजवत आहे. ती कृतज्ञता शब्दात व्यक्त करणे असंभव आहे, अशक्य आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले या नावाने देह धारण करून या भूतलावर सगुण रूपात अवतरलेल्या साक्षात गुरूंचा महिमा कोणत्या शब्दात वर्णन करावा. आत्ता आपण अनुभवल्याप्रमाणे त्यांचे रूप कधी योग निद्रेमध्ये असलेल्या शेषशायी श्री विष्णू समान भासते, तर कधी रामराज्यासम हिंदू राष्ट्रासाठी कटिबद्ध असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्री रामावताराची आठवण करून देते. कधी धर्माला उत्थान देण्याचे कार्य करणारे युगंधर श्री कृष्णासम भासते, तर कधी साधकांना आनंद देणारे त्यांचे कौतुक करणारे साधकांकडे पाहून मंद मधुर स्मित करणारे त्यांचे रूप या कलियुगातही पूर्णावतारी मनमोहन श्याम सुंदराप्रमाणे सर्वांचे चित्त आकर्षित करणारे भासते. अशा एक ना अनेक अनुभूती देणाऱ्या गुरु नारायणांच्या दर्शनाने प्रत्येकच जीव धन्य धन्य होऊन गेला आहे. गुरूंचा महिमा थोर आहे, अनंत आहे. साक्षात देवालाही स्वतःच्या महात्म्यापेक्षा गुरु महिमा अधिक थोर वाटतो. ऋषी मुनी संत महात्मे यांनी स्वानुभवातून सांगून ठेवले आहे की कितीही वर्णन केले, कितीही शास्त्रार्थ केला, कितीही ज्ञानी झालो तरीही गुरूंशिवाय चित्ताला परमशांती मिळणे दुर्लभ आहे, अशक्य आहे. हे त्रिवार सत्य आहे. याचीच प्रचिती घेण्यासाठी आणि गुरु महिमा आपल्या मनावर आणखीन कोरण्यासाठी आज आपण एक सुंदर प्रसंग ऐकणार आहोत. आणि हा प्रसंग आहे गुरु शिष्याचा. ते गुरु शिष्य म्हणजे संत श्री समर्थ रामदास स्वामी आणि वामन पंडित. अत्यंत विद्वान असलेल्या वामन पंडितांना भगवंताच्या कृपेने गुरुप्राप्ती कशी झाली? गुरूंच्या कृपेने त्यांच्या विद्वत्तेचा अहंकार कसा नष्ट झाला? त्यांच्या जीवनाचा उद्धार कसा झाला? हे आपण या कथेतून जाणून घेऊया. ही कथा आपल्याला केवळ ऐकायची नाही, तर त्यासह गुरु महिमा आपल्या अंतर्मनावर कोरून घ्यायचा आहे. सुमारे 450 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वामन शंकर शेष नावाचे एक मोठे विद्वान संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि शास्त्राभ्यासी होते. त्यामुळे त्यांना सर्वत्र पंडित असे संबोधले जाई. पुढे त्यांचे नाव वामन पंडित असेच पडले. त्या काळी आर्यावर्तामध्ये अनेक विद्वान अनेक पंडित होते. वामन पंडितांनी पंडिती वादांमध्ये अनेक विजय मिळवले होते. जो कोणी त्यांच्याशी शास्त्रार्थ करायला येईल त्याला ते पराजित करत, स्वतःच्या दिग्विजयाची मशाल घेऊन फिरत असत. पण त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार झाला होता. एके रात्री एका विशाल वटवृक्षावर ब्रह्मसंबंध म्हणजेच ब्रह्मराक्षसांची भांडणे चालू होती. दोन ब्रह्मराक्षस तिसऱ्याला हाकलून लावण्याच्या मागे होते. त्या तिसऱ्याला ते म्हणाले, तू येथे राहू नकोस, ही जागा आम्ही वामन पंडितांसाठी राखून ठेवलेली आहे. ते शास्त्रार्थ करून इतरांना तुच्छ लेखतात. शास्त्र ते चांगले जाणतात, परंतु त्यांनी स्वतःचा अहंकार पोसण्याचा तो मार्ग बनवला आहे. अहंकार पोसण्यासाठी जो धर्माचा वापर करतो तो ब्रह्मराक्षस होण्याच्या पात्रतेचा असतो. तो तिसरा ब्रह्मराक्षस त्या वृक्षावर राहायला जागा मिळावी म्हणून गयावया करत होता. पण उरलेले दोघे ऐकायला सिद्ध नव्हते. असे भांडण बराच वेळ चालू होते. अखेरीस त्या तिसऱ्या ब्रह्मराक्षसाने वामन पंडितांची अनुमती घेऊन यावी असे सांगून त्या दोघांनी त्याला घालवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ब्रह्मराक्षस ब्राह्मणाचे रूप घेऊन वामन पंडितांकडे आला. त्यावेळी वामन पंडित इंद्रायणीच्या तीरावर होते. त्याने वामन पंडितांना सगळा वृत्तांत सांगितला. ब्रह्मराक्षसाचे बोलणे ऐकून त्यांच्या मनात विचार आला, अरेच्चा, मी इतका मोठा विद्वान पंडित, माझ्या नुसत्या नावानेच सर्व विद्वान काढता पाय घेतात आणि मी मेल्यावर ब्रह्मराक्षस होईन, म्हणजे माझ्या विद्येचा गर्व मला ब्रह्मराक्षसाच्या योनीत घेऊन जाईल. ब्रह्मराक्षसाच्या बोलण्याने वामन पंडित मनातून चांगलेच घाबरले. मग वामन पंडित त्या ब्राह्मणरूपी ब्रह्मराक्षसाला म्हणाले, या योनीत न अडकण्याचा काहीच उपाय नाही का? ब्रह्मराक्षस म्हणाला, उपाय आहे ना, नाही कसा? यावर उपाय म्हणजे संतसंगत. संतसंगतीमुळे हे दुःख टाळता येते. नंतर वामन पंडितांनी त्या ब्रह्मराक्षसाला त्या वटवृक्षावर राहण्याची अनुमती दिली. ब्रह्मराक्षस आपल्या वाटेने निघून गेला. अहंकार कसा घात करतो हे त्यांना कळले होते. मग त्यांनी स्वतःकडे असलेली सर्व विजयपत्रे फाडून टाकली. सर्व शास्त्रे तेथेच इंद्रायणीत विसर्जित केली. वामन पंडित आता संतांच्या शोधात निघाले. त्यांची संत तुकारामांची भेट झाली. परंतु तुकारामांनी त्यांना समर्थ रामदास स्वामींकडे पाठवले. वामन पंडित समर्थांकडे पोचले. साक्षात हनुमंताचा अवतार असणाऱ्या आणि प्रभू रामांचे दास असणाऱ्या अंतर्ज्ञानी समर्थांना वामन पंडितांविषयी सारे काही ठाऊक होते. समर्थांनी त्यांना हिमालयात बद्रिकाश्रमात राहून तपश्चर्या करण्यास सांगितले. समर्थांच्या आज्ञेनुसार वामन पंडितांनी हिमालयात 12 वर्षे तपश्चर्या केली आणि 12 वर्षानंतर ते पुन्हा समर्थ रामदास स्वामींकडे गेले. पण भक्तीत अजूनही काही उणीव राहिली होती. समर्थांनी त्यांना पुन्हा 12 वर्षे तपश्चर्या करण्यास परत पाठवले. त्यांनी पुन्हा 12 वर्षे तपश्चर्या केली पण भगवत दर्शन होईना. संत सहवासाचा आनंद त्यांना उपभोगता येईना. वामन पंडितांच्या जीवाची तगमग होऊ लागली. त्यांच्या मनात विचार आला, आता जगून काय करायचे? या अहंकारी शरीराला जिवंत ठेवून काय करायचे? त्याला नष्ट केलेलेच बरे. त्यांनी निराश होऊन देह समर्पण करायचे ठरवले. पत्नीसह ते एका उंच कड्यावर गेले. खाली गंगामाई वायुवेगाने वाहत होती. ही जागा देह समर्पणास योग्य आहे असे त्यांनी ठरवले. आपली पत्नी गिराबाईसह त्यांनी डोळ्यांना पट्टी बांधली आणि आता ते कडेलोट करणार तोच साक्षात भगवान श्रीहरी त्यांच्या पुढ्यात प्रकट झाले. भगवंताने त्यांना कडेलोट करण्यापासून परावृत्त केले. भगवंताने आपला हात वामन पंडितांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, वामन तुझे कल्याण हो. वामन पंडितांची शास्त्राभ्यासी आणि तर्क करणारी बुद्धी लगेच जागृत झाली. त्यांनी भगवंताला प्रश्न विचारला. ते म्हणाले, भगवंता एवढी तपश्चर्या आणि इतक्या कसोटीनंतर तू भेटलास, मला आशीर्वाद दिलेस. पण शास्त्रात तर म्हटले आहे, आशीर्वाद देण्यासाठी उजवा हात मस्तकी ठेवायचा असतो. मग तू माझ्या डोक्यावर डावा हात का ठेवलास? भगवंत म्हणाला, डोक्यावर उजवा हात ठेवणे हा गुरूंचा अधिकार आहे, माझा नाही. वामन हे देखील तुला माहीत नाही, काय उपयोग तुझ्या विद्वत्तेचा? अरे, जोपर्यंत गुरूंचा उजवा हात डोक्यावर येत नाही तोपर्यंत कोणत्याही जीवाचा आध्यात्मिक प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. हां, पण गुरुनी आपला उजवा हात कशा प्रकारे ठेवावा हे केवळ गुरुच जाणतात, ते मी सांगू शकणार नाही. तो हात ते मानसिक रूपानेही ठेवू शकतात आणि कृपा दृष्टीनेही ठेवू शकतात. वामन पंडितांना ते मान्य होईना. ते म्हणाले, भगवंता, तू एवढा चराचर सृष्टीचा निर्माता, साक्षात ब्रह्मांड नायक, आणि तरी तू म्हणतोस की गुरूंचा अधिकार तुझ्याहूनही मोठा आहे, हे कसे काय? या प्रश्नाचे उत्तर देत भगवंत म्हणाला, हो, गुरूंचा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे. अवतार धारण केल्यानंतरही मी गुरूंनाच शरण जातो. रामावतारात मी महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र यांच्याकडे गेलो. कृष्णावतारात गुरु सांदीपनीकडे गेलो. गुरु तर गुरुच असतात. वामना, जोपर्यंत गुरूंचे ज्ञान होत नाही तोपर्यंत माझे रूप बोलावल्यावर प्रकट होते आणि नंतर अंतर्धान पावते. ते कोणत्याही निमित्ताने थोड्या वेळासाठी प्रकट होते आणि पुन्हा अदृश्य होते. पण गुरूंचे रूप अथवा गुरूंचे तत्व मात्र अखंड समवेत असते. वामन पंडित आता अगदी व्याकुळ झाले होते. भगवंताचे बोलणे मध्येच थांबवत अधीरतेने त्यांनी विचारले, मग उजवा हात डोक्यावर ठेवणारे गुरु मला कोठे भेटतील? भगवंताने सांगितले, सज्जनगडावर. तू सज्जनगडावर जा, तेथे तुला गुरु भेटतील. एवढे बोलून भगवंत अंतर्धान पावला. आता वामन पंडितांना उमजले, सज्जनगड म्हणजे समर्थ रामदास स्वामी. वामन पंडितांनी भगवंताला नमस्कार केला आणि ते पुन्हा सज्जनगडावर जाण्यास निघाले. वामन पंडितांना साक्षात नारायणाने आपल्याकडे पाठवले आहे आणि ते आपल्याकडे येत आहेत हे समर्थांनी अंतर्ज्ञानाने जाणले होते. वामन पंडित सज्जनगडावर पोचले. त्यांनी समर्थ रामदास स्वामींची स्तुती केली, त्यांच्या चरणांना स्पर्श करत वंदन केले. समर्थ प्रसन्न झाले. त्यांनी आपला उजवा हात वामन पंडितांच्या पाठीवर ठेवला. समर्थ म्हणाले, वा, आलात, आपल्या घरी आलात, बरे झाले. स्वतःचा अहंकार सोडण्यासाठी इतकी वर्षे तपश्चर्या केली, मग भगवंताने तुम्हाला दर्शन दिले आणि इकडे पाठवले. शाबास, आता तुमच्यात पूर्वीपेक्षा विशेष फरक पडला आहे. वामन पंडित सतर्क होते. त्यांच्या मनात विचार आला, समर्थानी त्यांचा उजवा हात डोक्यावर न ठेवता पाठीवर ठेवला, म्हणजे अजून थोडी कसोटी देणे शिल्लक आहे. तर ब्रह्म राक्षस योनी टाळण्यासाठी आणि श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वामन पंडित आसुसले. पण शास्त्रार्थ संपन्नता, तल्लक बुद्धिमत्ता पुन्हा आड आली. न राहून त्यांनी समर्थांना विचारले, गुरुदेव, तुम्ही उजवा हात ठेवला पण तो डोक्यावर नाही ठेवला, पाठीवर ठेवला, स्वामी यांचे कारण काय? समर्थ म्हणाले, अरे वेड्या, डावा जरी असला तरी डोक्यावर साक्षात नारायणाने आपला हात ठेवलाय ना. यावर वामन पंडित म्हणाले, होय, परंतु त्यानेच सांगितले की माझ्या डोक्यावर तुम्ही उजवा हात ठेवणार, तुम्ही तर उजवा हात पाठीवर ठेवला. समर्थानी प्रभू भक्तीने भारावलेल्या स्वरात सांगितले, वामना, नारायणाचा डावा हात सुद्धा नारायणाचा आहे आणि हा माझा उजवा हातही नारायणाचाच आहे. तेथे नारायणाने हात ठेवला आणि येथे सुद्धा नारायणच आहे. सर्वत्र नारायणच नारायण आहे. नारायणातच हा रामदास आहे. समर्थांची ही वचने ऐकताच वामन पंडितांचा सारा अहंकार गळून पडला. माझ्यातील ज्ञानाचा अहंकार नष्ट करण्यासाठीच भगवंतांनी मला समर्थाकडे पाठवले हे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे मन अहंकार रहित झाले. त्यांना आत्मजागृती झाली आणि ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली. केवढी ही श्री गुरूंची कृपा आणि केवढे हे श्री गुरूंचे सामर्थ्य. वामन पंडितांचा कंठ दाटून आला. ते सद्गतीत होऊन कबुली देत म्हणाले, माझी सर्व शास्त्रे आणि एवढ्या वर्षांची तपश्चर्या गुरुकृपेपुढे अगदी तिटी आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या रूपाने अशा प्रकारे वामन पंडितांना गुरुप्राप्ती झाली. नंतर समर्थांनी वामन पंडितांना उपदेश केला. ते म्हणाले, आपली लेखणी भगवंताचे गुणवर्णन करण्याच्या कामी लावा. त्यानुसार वामन पंडितांनी पुढे सर्व लेखन केवळ भगवंताचे गुणवर्णनासाठी केले. त्यांच्या लेखनात नेहमी यमक जोडलेले असायचे आणि त्यामुळे समर्थ रामदास त्यांना प्रेमाने यमक्या वामन म्हणू लागले. वामन पंडित आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळते? भगवंत आपल्या अंतर्मनावर गुरु महिमा कशा प्रकारे कोरत आहे ते शिकण्याचा प्रयत्न करूया. वामन पंडित मोठे विद्वान होते, शास्त्राभ्यासी होते, परंतु त्या ज्ञानाचा त्यांना अहंकार होता. ब्राह्मण रूपातील ब्रह्मराक्षसाशी झालेल्या संवादातून त्यांना स्वतःच्या अहंकाराची तीव्रता कळली होती. हा अहंकार आपल्याला ब्रह्मराक्षस योनीत घेऊन जाणार याची त्यांना जाणीव झाली आणि मग त्यांनी ब्रह्मराक्षसाने सांगितल्याप्रमाणे संत संगतीने अहंकार नष्ट करण्यासाठी संत शोध घेण्यास आरंभ केला. संत तुकाराम महाराजांची भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांना समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे पाठवले. येथे आपल्याला अहंकार हा आपल्या उद्धारासाठी किती घातक असतो हे लक्षात येते. ज्ञानाच्या अहंकारामुळे होणारा घात रोखण्यासाठी आपणही त्या अहंकारापासून वेळीच सावध होऊया. संत संगतीने अहंकार नष्ट करण्यासाठी वामन पंडित समर्थ रामदास स्वामींकडे गेले. परंतु समर्थांनी काय केले तर त्यांना तपश्चर्या करायला सांगितली. याचा अर्थ केवळ संत संगतीतून अहंकार नष्ट होतो असे नाही, तर त्यासाठी तपश्चर्या अर्थात साधनाही करायला हवी. तपश्चर्येतून ऊर्जा निर्माण झाल्यावरच गुरु सहाय्य करतात आणि अहंकार झडू लागतो. यातून शिकून आपणही प्रयत्न करूया. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवानी आपल्याला उद्धारासाठी विविध माध्यमे दिली आहेत. सत्संग, संतसंग हेही आपल्या उद्धाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. पण त्या संतसंगाचा लाभ करून घेण्यासाठी आपली तेवढी क्षमता हवी. ती क्षमता निर्माण होण्यासाठी साधना वाढवूया. त्यामुळे संतसंगाचा लाभ करून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होण्यास सहाय्य होईल. साधनारूपी तपश्चर्येतून आपल्यातील सर्व दोष, अहंकार, विकार झडून आपल्यामध्ये परिशुद्धता येण्यासाठी प्रयत्न करूया. आणि नंतरच आपल्याला संतसंगाचा खरा लाभ होईल. वामन पंडितांनी 2 तपे म्हणजे 24 वर्षे तपश्चर्या केली, पण तरी भगवत दर्शन होईना म्हणून निराश होऊन त्यांनी शेवटी देह समर्पण करायचे ठरवले. त्यांनी जर देह समर्पण केले असते तर त्यांचा देह तर नष्ट झाला असता, परंतु अहंकाराचे काय, अहंकार मात्र तसाच राहिला असता. पुढचा नवीन जन्म त्याच अहंकारासह झाला असता. हेच भगवंताला नको होते. भगवंताला त्यांचा उद्धार करायचा होता, म्हणून भगवंताने त्यांना देह समर्पणापासून थांबवले. अहंकार घालवण्यासाठी भगवंताने त्यांना गुरूंकडे म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे पाठवले. हे यातून शिकून आपण सर्वांनीही अहंकाराच्या निर्मूलनासाठी प्रयत्नरत राहूया. भगवंताने आपल्याला हा जन्म स्वतःच्या उद्धारासाठी दिलेला आहे आणि अहंकाराचा नाश करणारे गुरुही आपल्याला भेटलेले आहेत. श्री गुरूंच्या दिशादर्शनाप्रमाणे या जन्मात अहंकाराचे निर्मूलन करून स्वतःला परिशुद्ध करण्याची जी संधी आपल्याला प्राप्त झाली आहे त्याचा लाभ घेऊया. आपण सर्वांनीही कठोरतेने प्रयत्न करूया. अहंकाराच्या निर्मूलनाचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता आजच्या या सत्संगाद्वारे भगवंताने आपल्या अंतर्मनावर पुन्हा एकदा कोरले आहे. आपले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव अहंकार रहित, अहंकार शून्य आहेत. या ध्येयाची जाणीव ठेवून आपल्याकडून अहंकाराच्या निर्मूलनासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी आपल्याला ऊर्जा प्राप्त व्हावी, चैतन्य प्राप्त व्हावे, यासाठी आपण गुरुदेवांनाच अनन्य भावाने शरण जाऊया. श्री गुरूंच्या चरणी शरणागतीने नतमस्तक होऊन आपण सर्वांनी कळकळीने याचना करूया. अत्यंत अत्यंत भक्तिपूर्वक श्री गुरूंना अळवूया. हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, हे कनवाळू गुरुमाऊली, आम्हाला आपल्या चरणी स्थान द्या. गुरुदेवा, आम्हाला आपल्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याचा लाभ होऊ दे. आमच्या ध्यानी मनी आपले अखंड स्मरण असू दे. हे गुरुदेवा, केवळ आणि केवळ आपल्या सेवेसाठीच आमच्या आयुष्याचा, आमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण अर्पण होऊ दे. आमच्याकडून अखंड अखंड आपली चरणसेवा घडू दे. हे गुरुदेवा, आमच्या मुखी सदैव आपले नामच असू दे. हे भगवंता, हे दयाळा, गुरुसेवेने आणि आपल्या दिव्य स्मरणाने आमच्यातील अहंकार समूळ नष्ट होऊ दे. हे गुरुराया, आम्हाला कुमार्गाच्या दिशेने कधीच वळू देऊ नका. आम्हाला केवळ आपल्यासाठी, आपल्या चरण प्राप्तीसाठी, आपल्या चरणी स्वतःचे अस्तित्व विलीन होण्यासाठी जगायचे आहे. हे भगवंता, आम्हाला अन्य काहीच नको. आमच्याकडे आपल्याजवळ मागण्यासाठी काही उरलेलेच नाही. एवढे आपण आम्हाला दिले आहे. हे गुरुदेवा, आपल्या चरणी केवळ एकच याचना आहे. हे गुरुदेवा, आम्हा सर्वांना आपल्या परमदिव्य चरणांचा सदैव सहवास लाभू द्या. आपली चरणसेवा आमच्या हातून, मनापासून आणि निस्वार्थपणे घडावी. हे दयानिधे, गुरुसेवेने आणि आपल्या दिव्य स्मरणाने आमच्यातील अहंकार गळून पडू दे. हे गुरुदेवा, आपल्या नामाने, आपल्या स्मरणानेच आमचे हे जीवनरूपी विश्व भरू दे. आमचे विश्व नाममय, गुरुमय होऊ दे. आपली स्मरण भक्ती, आपली कीर्तन भक्ती आणि त्या भक्तीतील शक्तीच आम्हाला या भवसागरातून पार करणार आहे. हे गुरुदेवा, या भक्तीचे दान आम्हाला मिळू दे. हे गुरु माऊली, आपल्या नामाची, आपली दिगंत कीर्ती संपूर्ण विश्वभरात करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळू दे. आमच्या समवेतच या संपूर्ण विश्वातील गुरुभक्ती करणाऱ्या सर्व जीवांना, आपली चरणसेवा करणाऱ्या सर्व भक्तांना, सर्व साधकांना सुखशांती आनंद मिळू दे. हे भगवंता, सर्वांना, सर्व भक्तांना परमानंदाची अनुभूती घेता येऊ दे. हे करुणा करा, हे वात्सल्य सिंधू, परमकृपाळू गुरुमाऊली, गुरुभक्ती करणाऱ्या प्रत्येक जीवाचे, गुरुभक्ताचे सर्व संकटांपासून, सर्व अडचणींपासून रक्षण होऊ दे. गुरूंचे केवळ स्मरण केल्यानेही अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन अंतकरण खऱ्या ज्ञानाने प्रकाशमय होते. हे गुरुदेवा, आमच्यावर आपली कृपा होऊ दे. गुरु ज्ञानाचे ज्ञानामृत आम्हा सर्वांना अखंड प्राशन करता येऊ दे. आमच्या अंतकरणात ज्ञानाचा दीप प्रज्वलित होऊ दे. या गुरु ज्ञानरूपी दीपाच्या प्रकाशात आमच्या जीवनाची वाटचाल होऊ दे. हे मूर्तिमंत प्रीतिस्वरूप गुरुदेवा, ही वाटचाल आम्हाला सहजपणे करता येऊ दे. गुरुसेवेने आणि आपल्या दिव्य स्मरणाने आमच्यातील अहंकार समूळ गळून पडू दे. हे चराचराचा उद्धार करणाऱ्या जगदोद्धारका, हे विश्वपालक गुरुदेवा, हे अखिल ब्रह्मांड नायका, आमच्याकडून सातत्याने साधनेचे प्रयत्न होऊ दे आणि त्यासह आपल्या अवतारी कार्यात सहभागी होण्यासाठी गुरुसेवा घडू दे. हे गुरुदेवा, त्यासाठी ऊर्जा प्राप्त व्हावी, चैतन्य प्राप्त व्हावे याकरता आम्ही आपल्या चरणी शरण आलो आहोत. हे विश्वपालक गुरुदेवा, हे करुणा करा, हे अखिल ब्रह्मांड नायका, हे वात्सल्य सिंधू, आमची ही अनन्य भावाने केलेली प्रार्थना स्वीकार करा. गुरुराया, स्वीकार करा. गुरु स्वतः अहंकारहित असतात आणि म्हणूनच ते शिष्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी समर्थ असतात. आपला अहंकार नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्येच आहे. अशा निरअहंकारी श्री सच्चिदानंद परब्रह्म गुरु रायांच्या कृपेनेच आपल्याला या जीवनाचा उद्धार करून घेण्याची संधी मिळाली आहे. अहंकार नष्ट करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे यासाठीची दिशा आणि प्रेरणा आज आपल्याला मिळालीच आहे. त्यासह आपल्याला या सर्व अहंकारी मायारूपी कचाट्यातून मुक्त करणाऱ्या गुरूंचा महिमाही भगवंताने या कथेतून लक्षात आणून दिला आहे. आता आपण त्या गुरु महात्म्याचे अवलोकन करूया. अनेक काळ तपश्चर्या करूनही भगवत दर्शन होत नाही याविषयी निराश होऊन देह समर्पण करायला निघालेल्या वामन पंडितांना भगवंताने त्यांच्या कल्याणासाठी गुरूंकडे म्हणजे सज्जन गडावरील समर्थ रामदास स्वामींकडे त्यांना पाठवले. खर तर वामन पंडित हे एवढे मोठे विद्वान होते, शास्त्रार्थामध्ये सर्वांना पराजित करणारे आणि स्वतःच्या दिग्विजयाची मशाल घेऊन फिरणारे होते. तरीही त्यांच्या उद्धारासाठी गुरूंची आवश्यकता होती. यावरूनच गुरूंचे महत्व लक्षात येते. गुरूंशिवाय खरंच तरणोपाय नाही. आपल्या जीवनात गुरूंचे महत्व अनन्य साधारण आहे. आपली भगवत चरणी पोचण्याची वाट सोपी आणि मोकळी करण्यासाठी भगवंत आपले दायित्व गुरूंकडे सोपवतो. कारण गुरु हेच भगवंताचे सगुण रूप आहे. गुरुच जीवाला विविध प्रसंगी घडवून आकार देतात आणि भगवत चरणांपर्यंत पोचवतात. येथे आपल्याला पुन्हा एकदा लक्षात येते की कितीही शास्त्रार्थ केला, कितीही ज्ञानी झालो, तरीही गुरूंशिवाय चित्ताला परमशांती मिळणे दुर्लभ आहे, अशक्य आहे, हे त्रिवार सत्य आहे. सर्व शास्त्रे आणि सहस्रो वर्षे केलेली तपश्चर्याही गुरुकृपेपुढे अगदी थिटी आहेत. श्री गुरूंची महती सांगताना प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामींनीच सुंदर वचन सांगितले आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गुरु थोर की देव जाणावा, नमस्कार आधी कोणा करावा. मना माझी या गुरु थोर वाटे, तयांच्या कृपेने रघुराज भेटे. गुरूंच्या कृपेने साक्षात भगवंत भेटतो असे सांगणाऱ्या रामदास स्वामींकडेच स्वतः भगवंताने वामन पंडितांना पाठवले. खरच धन्य ही गुरुलीला आणि धन्य ही भगवत लीला. भगवंताने स्वतः वामन पंडितांना गुरूंचे महत्व सांगितले. भगवंत काय सांगतो, तर गुरूंचा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे. अवतार धारण केल्यानंतरही मी गुरूंना शरण जातो. शिष्याच्या डोक्यावर कृपेचा उजवा हात ठेवण्याचा अधिकार गुरूंचा आहे. म्हणून स्वतः भगवंतानेही वामन पंडितांच्या डोक्यावर उजवा हात ठेवला नाही. याचा अर्थ गुरूंचा अधिकार शिष्याच्या जीवनात किती मोठा आहे याचे महात्म्य भगवंत जाणतो. भगवंतालाही स्वतःपेक्षा गुरूंचे महात्म्य अधिक वाटते. गुरु महिमा जर भगवंताला एवढा अधिक वाटतो तर आपल्यासारख्या सामान्य जीवांना तो किती वाटला पाहिजे. भगवान नारायणाने गुरूंचा महिमा ओळखून वामन पंडितांच्या डोक्यावर उजवा हात न ठेवता डावा हात ठेवला. परंतु हा भाग समर्थांच्या लक्षात आल्यावर एकदा नारायणाने डोक्यावर हात ठेवला आहे म्हणून समर्थांनी डोक्यावर हात न ठेवता पाठीवर ठेवला. याविषयी वामन पंडितांनी विचारल्यावर समर्थ म्हणाले की एकदा नारायणाने डोक्यावर हात ठेवला की पुन्हा आणखी कोणी हात ठेवण्याची आवश्यकता नाही. यातूनच आपल्याला लक्षात येते की समर्थांच्या मनात साक्षात भगवंताविषयी किती भाव होता. भगवंताने आपला महिमा सांगितला म्हणून समर्थांनी तसे केले नाही. उलट भगवंताचे महात्म्य जाणून नारायणानेच हात ठेवलेल्या जागी स्वतः हात न ठेवता दुसरीकडे ठेवला. एकूणच या प्रसंगातून भगवंताचा गुरूंबद्दलचा भाव आणि गुरूंचा भगवंताबद्दलचा भाव आपल्याला शिकायला मिळाला. भगवंत आणि गुरु यांचा एकमेकांविषयींचा हा भाव पाहून म्हणावेसे वाटते, हरीने दिधला प्रसाद मजसी गुरु गोविंद हे एकरूपती, दावियले या नेत्री दिनासी मनी झालो मी दंग. साक्षात परब्रह्मच श्री गुरूंच्या रूपात आपल्यासाठी कार्यरत झाले आहे. साक्षात भगवंत तो नारायणच गुरु रूपात आपल्याला लाभलेला आहे. हा आपल्यासाठी हरीचा प्रसादच आहे. याची देही याची डोळा गुरु आणि हरी यांच्या एकरूपतेची अनुभूती आपल्याला घेता येत आहे. ही अनुभूती घेऊन खरच आपले मन दंग होऊन जाते. म्हणूनच आपण सर्वांनी सर्व काही विसरून आपल्याला लाभलेल्या साक्षात गुरुदेवांच्या अनुसंधानात आपले अंतःकरण तल्लीन करूया. आपल्या सर्वांचे परमभाग्य आहे, त्यामुळे गुरुनी जरी आपल्या मस्तकी हात ठेवला तरी तो साक्षात भगवंताचाच म्हणजे नारायणाचाच असणार आहे. जेव्हा जेव्हा आपण गुरूंचे स्मरण करू ते नारायणाचे स्मरण असणार आहे. आणि नारायणाचे स्मरण झाले तरी ते गुरूंचे स्मरण होणार आहे. गुरूंची सेवा ही नारायणाची सेवा आहे. अशा प्रकारे नारायण आणि आपले गुरु एकच आहेत. कोणाचेही स्मरण केले तरी आपल्याला दोन्ही तत्वांचा लाभ होणार आहे. अशा गुरु नारायणांच्या सुकोमल चरणी आपण नतमस्तक राहूया. आपल्या अंतरी त्यांच्या प्रती दृढ श्रद्धा ठेवूया, भक्ती वाढवूया, निष्ठेने त्यांना पूजूया आणि तळमळीने त्यांना आळवूया. समर्थांनी वामन पंडितांना 12 वर्षे तपश्चर्या करण्यास सांगितली, पण 12 वर्षे तपश्चर्या करूनही त्यांच्या भक्तीत अजूनही काही उणीव राहिली. आणि असे असल्याने समर्थांनी त्यांना पुन्हा 12 वर्षे तपश्चर्या करण्यास पाठवले. आणि त्यानंतर वामन पंडितांवर आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवला. श्री गुरूंचा कृपामय वरदहस्त आपल्यावर राहावा यासाठी आपणही साधनारूपी तपश्चर्या अत्यंत निष्ठेने करायला हवी. तरच गुरुंना वाटेल की ह्या जीवावर आपण आता आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवायला हवा. भगवंताने वामन पंडितांना सांगितले की जोपर्यंत गुरूंचा उजवा हात डोक्यावर येत नाही तोपर्यंत कोणत्याही जीवाचा आध्यात्मिक प्रवास पूर्ण होत नाही. पण गुरुंनी आपला उजवा हात कशा प्रकारे ठेवावा हे केवळ गुरुच जाणतात. तो हात ते मानसिक रूपानेही ठेवू शकतात आणि कृपादृष्टीनेही ठेवू शकतात. हेही आपण आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवही आपला आध्यात्मिक प्रवास पूर्ण करण्यासाठी साधना शिकवत आहेत, ती साधना करून घेत आहेत. आपण क्षणोक्षणी त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करूया. गुरुदेव त्यांचा कृपामय वरदहस्त आपल्यावर सूक्ष्म रूपाने ठेवणारच आहेत. मात्र तो कोणत्या रूपात ठेवणार आहेत ते अनुभवण्याचा प्रयत्न करूया. गुरूंचा कृपामय वरदहस्त अनुभवून आपले जीवन धन्य करून घेऊया. आपल्या जीवनात सगुण साकार रूपात अवतरलेल्या साक्षात श्री गुरु तत्वाच्या श्री गुरु नारायणाच्या चरणी आपण सर्वांनी एका अनंत कोटी कृतज्ञतेच्या भावाने नमन करूया. गुरु चरणांच्या ठाई नतमस्तक होऊन आपण सर्वांनी त्यांची स्तुती करूया. ही गुरुस्तुती करताना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे भक्तिभावे स्मरण करूया. नमनाच्या एकेका आवर्तनासमवेत एक एक भक्तिपुष्प आपण श्री गुरुचरणी समर्पित करत आहोत असा भाव ठेवूया. अनंत कोटी कृतज्ञतेच्या भावाने नमन करूया. जे अनंत आहे, अविनाशी आहे, अशा श्री गुरु तत्वाला कोटी कोटी नमन. जे संपूर्ण शास्त्रांचे रहस्य जाणतात, अशा सर्वज्ञानी गुरुंना आमचे कोटी कोटी नमन. जसे फुललेले फूल सर्वांना सुगंध देते, मनाला प्रफुल्लित करते, तसे आपल्या प्रीती गंधाने सर्वांना दिव्य जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या आपल्या दिव्य सहवासाने समोरच्याला त्याची निराशा दुःख विसरायला लावून आनंदी उत्साही करणाऱ्या परात्पर गुरुंना आमचे कोटी कोटी नमन. साधकाच्या जीवनातील अडचणी तसेच अहंकाराच्या अडथळ्यांची जाणीव करून देऊन प्रारब्ध सुसह्य करण्यास सहाय्य करणाऱ्या, एवढेच नव्हे तर काळाच्याही पलीकडचे जाणून आपल्या साधकांचा विचार करणाऱ्या, साधकांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणाऱ्या परमदयावंत श्री गुरुंना आमचे कोटी कोटी नमन. सर्व जीवांना शांतीची अनुभूती प्रदान करणाऱ्या श्री गुरुंना आमचे कोटी कोटी नमन. सर्वांचे हित जाणणाऱ्या, सर्वांच्या हिताचेच बोलणाऱ्या आणि सर्वांचे कल्याण करणाऱ्या अशा परम कल्याणकारी श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। सर्वांचे अपराध पोटात घालून सर्वांना प्रयत्नांची संधी देणाऱ्या क्षमाशील वात्सल्यमयी श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। जे सर्व शक्तिमान सर्वश्रेष्ठ आहेत अशा एकमेवा द्वितीय श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। करुणेचा अथांग सागर असलेल्या सर्वांचे परम मंगल करणाऱ्या श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। जे भक्तांना आनंद परमानंद सच्चिदानंद असे एकाहून एक उच्च कोटीचे चिरंतन आनंद प्रदान करतात अशा श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। साधकांचे आदि दैविक आदि भौतिक आणि आध्यात्मिक असे तिन्ही ताप दूर करणाऱ्या श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। साधनेचा आणि ईश्वर प्राप्तीचा निश्चय दृढ व्हावा यासाठी जे प्रेरणा देतात अशा श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। सर्वांचे प्राणप्रिय आणि भक्तवत्सल श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। सर्व इंद्रियांवर नियंत्रण असणाऱ्या अशा जितेंद्रिय गुरुदेवांच्या स्मरणानेही जितेंद्रिय स्थिती अनुभवता येते अशा जितेंद्रियम वरिष्ठम श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। धर्माला जाणणारे धर्मानुसार आचरण करणारे धर्मपरायण सर्व शास्त्रांमधील तत्वांचा उपदेश करणारे धर्म संस्थापनेसाठी ज्यांचा जन्म झाला आहे अशा धर्म संस्थापक प्रत्येक जीवाच्या हृदयात सनातन धर्मराज्याची स्थापना करणाऱ्या श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। अशा साक्षात सच्चिदानंद स्वरूप समस्त बंधनांपासून मुक्ती देणाऱ्या बंध मोक्षक श्री गुरुना आमचे कोटी कोटी नमन। कोटी कोटी नमन। अनंत कोटी नमन। अनंत अनंत कोटी नमन। खरं तर श्री गुरुना देण्यासाठी कोणतीच उपमा नाही, ते अनुपमेय आहेत, ते अलौकिक आहेत। सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी भक्तिभावे नमन पुष्प समर्पित करताना आपण पूर्णपणे त्यांच्या भक्तिरंगात रंगून गेलो। अशा श्री गुरुदेवांचे तत्व जन्मोत्सवाच्या निमित्ताने आता वाढतच जाणार आहे। त्या दिव्य कल्याणकारी गुरुतत्वाची आपण अधिकाधिक अनुभूती घेण्यासाठी प्रयत्न करूया। गुरुदेवांच्या प्रीतीला उपमाच नाही, एकाच वेळी अनेक जीवांमध्ये साधनेचे बीज पेरून त्यांच्या आयुष्याचे सोने करणारी थोर विभूती म्हणजे आपले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव। साधकांना साधनेत पुढे नेण्यासाठी सतत प्रोत्साहन देणारे प्रेमस्वरूप असे आहेत आपले प्रीतिमय गुरुवर। सनातनच्या सहस्रो साधकांच्या योगक्षेमाची सातत्याने काळजी वाहणारे असे आहेत आपले प्राणप्रिय गुरुवर्य। साधकांसाठी आधारवड बनून त्यांना आपल्या प्रीतिरूपी सावलीने वात्सल्य देणारी अशी आहे आपली अपार अपार प्रीतिमय गुरुमाऊली। प्रीतीचे मुकुटमणी म्हणजे आपले प्राणप्रिय परब्रह्म स्वरूप गुरुनाथ। निरपेक्ष प्रेमाच्या अथांग सागरात प्रत्येक साधकाला खेचून घेणारी अशी आपली करुणासिंधू मायमाऊली। या गुरुमाऊलींच्या श्रीचरणी आपण सर्वांनी कोटी कोटी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करूया। सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांसारखे परम प्रीतिमय गुरु आपल्याला प्राप्त झाल्यामुळेच आपल्या सर्वांचा उद्धार निश्चितच झाला आहे। श्री गुरूंच्या प्रीतीने पागळून गेलेल्या आपल्या कठोर हृदयाचे भाव आता शब्दबद्ध करणे कठीण झाले आहे। तरी देखील आपल्याला आपल्या दिव्य गुरूंचा महिमा कसा अनुभवता येतो, त्याची मनापासून अगदी हृदयातून अनुभूती घेण्याचा प्रयत्न करूया। प्रत्येक शब्दागणिक आपण आपल्या प्रीतिमय गुरूंचा महिमा आपल्या हृदयावर कोरून घेऊया। गुरुदेवांविषयी अंतरातून अपार कृतज्ञतेचा भाव अनुभवूया। सत्गुरु मिले मोरे सारे दुःख विसरे, अंतर के पट खुल गए री, भक्ति की ज्योत जगी घट भीतर, कोटि कर्म सब जल गए री। हे गुरुदेवा, जेव्हापासून आपण आमच्या जीवनात आला आहात तेव्हापासून आमचे सारे दुःख दूर झाले आहे। आपणच आमच्या अंतराची कवाडे उघडून दिली आहेत। आपणच आमच्या आनंदाचा मार्ग मोकळा करून दिला आहे। आपल्या कृपेनेच आमच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली आहे। या भक्तीच्या ज्योतीने आमच्या कोटी कोटी कर्मांची बंधने जळून नष्ट झाली आहेत। हे गुरुदेवा, ही सर्व आपलीच कृपा आहे। हे गुरुदेवा, आपल्याच कृपेने आमच्या अंतरातील अंधकार संपूर्णपणे नष्ट झाला आहे आणि अंतःकरण आपल्या तेजाने उजळून गेले आहे। तसेच आठ पाकळ्या असलेल्या सुंदर अष्टकमलाप्रमाणे आमच्या अंतरात भावभक्तिरूपी कमलदले फुलली आहेत। ती आपल्या चरणी अर्पण करण्यासाठीच आहेत। आपल्याच कृपेने 68 दिव्य तीर्थांचा संगम आमच्या अंतरामध्ये झाला आहे। अशी पवित्रतेची परम अनुभूती हे गुरुदेवा आपल्या कृपेने आम्ही घेत आहोत। मायेतील सारे नश्वर असून परम परमेश्वर सत्य आहे याचे ज्ञान होऊ लागले आहे। आपल्याच कृपेने आमची आत्मज्योत ही आपल्या म्हणजे परमात्माच्या ज्योतीशी एकरूप होण्यासाठी मार्गक्रमण करत आहे। अर्थात आम्हाला साधनेचा योग्य मार्ग मिळाला आहे। आपले बोट धरून या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला बळ मिळत आहे अशी अनुभूती या क्षणी आपल्या कृपेने आम्हाला येत आहे। हे तेजोमय गुरुमाऊली, आपल्या दिव्य चरणी कोटी कोटी कृतज्ञता, कोटी कोटी कृतज्ञता। हे गुरुदेवा, आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.